नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून 3 दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली होती, परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत रामलल्लांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अयोध्येतील मंदिर शतकानुशतके त्याग तपस्या आणि संघर्षानंतर बांधलं गेलं आहे, असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. त्यांनी हे मंदिर आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा एक महान वारसा असल्याचं म्हटलं आहे. विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी हे दिव्य आणि भव्य राम मंदिर प्रेरणास्थान बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेत 8 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री तसंच विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहा यांच्या हस्ते यावेळी अंमली पदार्थ निर्मूलन पंधरवाड्याचा शुभारंभ तसंच मानस 2 या ऑनलाईन मदत कक्षाचं उद्घाटनही करण्यात आलं. श्री तुळजाभवानी देवी तीर्थक्षेत्रासाठी 2,100 कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. या विकास आराखड्यात भूसंपादनासाठी निधीची तरतूद, मुख्य दर्शन मंडप, भाविक सुविधा केंद्र, प्रवेशद्वारावरील आकर्षक कमान, आधुनिक उद्यान, वृद्ध आणि दिव्यांगांकरिता सोयी सुविधा या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनानं यासाठी 1,328 कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला होता. नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून मांजा विक्री केली जात आहे अशा ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिल्या. काल त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील नायलॉन मांजा उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी गोरे यांनी नायलॉन मांजाच्या उपयोगाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. अहिल्यानगर इथल्या भंडारदरा प्रकल्पातून उन्हाळ्याचे 3 आणि रब्बीचे 1 आवर्तन देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना 15 जानेवारीपासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्र, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका 31 जानेवारीपर्यंत मागवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात वीज ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देऊन वीज बिलांची 100% वसुली करावी असे निर्देश महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांनी दिले आहेत. काल याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्राहकांच्या तक्रारी सोडवणं तसंच ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही भादिकर यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं 3 दिवसीय सिद्धा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. उमेद स्वयंसहायता समूहातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू इथं उपलब्ध असतील. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचं आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी केलं आहे. बीड इथं उद्या राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती तसंच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यात 15 सामाजिक संघटना सहभागी होत असून उद्या सकाळी 9 वाजता सहयोगनगर इथं हे शिबिर होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथं श्री गुरु गोविंदसिंगजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्यापासून 16 जानेवारीपर्यंत राष्ट्रीय युवा दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, क्रीडा स्पर्धांसह स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान होणार आहे. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन संस्थेचे प्राचार्य एस व्ही सूर्यवंशी यांनी केलं आहे. पुरुष हॉकी इंडिया लीगमध्ये काल संध्याकाळी ओडिशातील राउरकेला इथं झालेल्या रोमांचक सामन्यात तामिळनाडू ड्रॅगन्सने श्राची रार बंगाल टायगर्सचा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10